या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा। नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते। एखादं ठिकाण असं असतं की नुसतं तिथे पोहोचलं ना की अगदी फ्रेश वाटायला लागतं। आजकालच्या शहरांमधल्या दगदगीत साधा प्राणवायू सुद्धा दुरापास्त झाला आहे, पण इथे कास पठारावर पोहोचल्यावर मला भरभरून श्वास घ्यावासा वाटतोय। दिवसभरचा ताण थकवा इकडे आल्या आल्या अक्षरशः पळून गेला आहे। इतकी शुद्ध हवा, इतकं रम्य वातावरण, असं वाटतंय की आपण प्रकृतीच्या अगदी जवळ आलो आहे। आणि अशा ठिकाणी आल्यावर गरम गरम चहा हवाच, ते बघा तिथे रिसॉर्ट दिसतंय। चला तर मग, श्रोते हो, इकडे आत आल्यानंतर आपली भेट झालीये ती डॉक्टर सुयोग दांडेकर यांच्याशी। चला तर मग आपण डॉक्टर साहेबांशी गप्पा मारूया। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार
डॉक्टर। इथे सगळीकडे मला जिओ फ्रेश अशी पाटी दिसतेय, तर याचं नक्की काय कारण आहे? जिओ फ्रेश ही नक्की काय संकल्पना आहे?
श्रोते हो, आयुर्वेद म्हटलं की फक्त एक उपचार करण्याची पद्धती असं नाहीये, तर आयुर्वेद ही जीवनशैली आहे।
बरोबर,
माणसानं निरोगी राहण्यासाठी म्हणून देखील काही प्रयत्न करायला पाहिजेत ना।
बरोबर,
आणि आपल्याकडे जसं म्हटलंय की धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम, काही करायचं असलं तरी आरोग्य छान पाहिजे, मग आपण फ्रेश असणं म्हणजे आरोग्यवान असणं आहे। म्हणून इथं आम्ही जिओ फ्रेश ही संकल्पना राबवतो।
पण म्हणजे नक्की आपण काय करता?
आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो।
बरोबर,
त्यामुळं आपल्या गाडीचं ऍव्हरेज वाढतं। तसं रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या शरीरावर खूप अत्याचार करत असतो असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। मग या शरीराला कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विश्रांती द्यावी, नाक कान डोळे घसा इथपासून सुरुवात करून अगदी तळ पायापर्यंत शरीरातल्या प्रत्येक अवयवाचं ऑइलिंग करावं, सर्व्हिसिंग करावं आणि टवटवीत होऊन परत जावं। आणि हे सुद्धा फक्त 2 दिवसात। एखाद्या वीकेंडला येऊन आपण अशी शरीरशुद्धी करून घेतली तर आपण अतिशय निरोगी जीवन जगू शकतो, आणि यालाच आपण फ्रेश जगा, जिओ फ्रेश असं म्हणतो।
अच्छा, तर श्रोते हो, आपल्याही काही आरोग्य विषयक तक्रारी असतील तर आपल्या जन्म तारखेसोबत आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com। आपला ईमेल ऍड्रेस परत एकदा geofresh1@gmail.com। आणि पत्र लिहिण्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। मग डॉक्टर, इथे कोणी असं आहे का की ज्यांच्याशी आम्ही संवाद साधू शकू की अशा तऱ्हेची ट्रीटमेंट तुमच्याकडनं घ्यायला आले आहेत?
आता दरवर्षी खास ऑस्ट्रेलियाहून इथं येणाऱ्या पण मूळच्या पुणेकरच असलेल्या एक नाईक वहिनी इथे आहे, आपण त्यांच्याशी बोलूया।
जरूर, ही जी डॉक्टरांनी नवीन संकल्पना मांडली आहे त्या संकल्पनेविषयी अधिक आपण बोलूया प्राजक्ता नाईक यांच्याशी। नमस्कार प्राजक्ताजी, जिओ फ्रेश ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते?
हॅलो, माझं नाव प्राजक्ता नाईक, मी सिडनी ऑस्ट्रेलियामधून आलेली आहे। प्रकृतीमध्ये पंचकर्म करण्याची ही माझी दुसरी वेळ आहे। गेल्या 1.5 वर्षापूर्वी मी 7 दिवसांचं शरीरशुद्धी केली होती आणि यावेळेस 3 दिवसांचा कोर्स केला। त्रास असं काही नाही आहे मला, पण डी व्हिटॅमिन कमी आहे किंवा B12 कमी आहे, त्यासाठी मी ट्रीटमेंट घेतली होती। इथे आल्यावर मला खूप छान आणि सुखद अनुभव आला आणि मला माझी इच्छा आहे की तो सर्वांनी घ्यावा। आपण पिकनिकसाठी वेळ काढतो, 4 दिवस दिल्ली, माथेरान कुठेही जाऊन येतो, पण हे 2 दिवस जर आपण आपल्या स्वतःसाठी दिले तर आपल्याला ऍटलिस्ट पंचकर्म काय आहे, त्याचा शरीरावर काय फरक पडतो, आपल्या शरीरासाठी काय गरजेचं आहे, हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन कळते। आणि जन्मतारखेनुसार तुमची प्रकृतीची माहिती मिळाली यावरनं तुम्हाला काळजी घेता येऊ शकते की काय पाहिजे काय नाही, कारण पुढचे जर संधिवात किंवा जे मोठे काही आजार आहेत जे आपल्या जीन्समधनं आलेत, जे आपल्याला नको असतील, टाळायचे असतील, तर त्याची काळजी आत्ताच घेणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद।
डॉक्टर प्राजक्ताजींना जी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सांगितली त्यामागे आपला विचार नक्की काय होता?
त्यांच्या ज्या प्रमुख तक्रारी होत्या त्यामध्ये व्हिटॅमिन डी कमी होतंय, व्हिटॅमिन बी 12 कमी होतंय, पित्ताचा त्रास आहे, व्हाईट सेल्स खूप कमी होत आहेत. हे यांनाच का झालं, त्यांची प्रकृती काय, हा मूळ विचार केला. यांची जन्मतारीख होती एप्रिल महिन्यातली. एप्रिल महिना त्याच्या पाठीमागं 9 महिने गेल्यावर गर्भधारणा होते पावसाळ्यात. पावसाळा हा आयुर्वेदाप्रमाणे अम्लविपाकी ऋतू आहे, त्यामुळे ऍसिड्स हे या लोकांच्या शरीरामध्ये अधिक्याने असतात आणि त्यामुळेच मान दुखणं, हात दुखणं, अंग आंबून जाणं असं जे आपण म्हणतो, तर हा शरीरातला आंबटपणा हा यांच्यात अधिक्याने होता. शिवाय यांच्या आईचं गर्भाशयाची पिशवी काढायचं ऑपरेशन झालेलं होतं. आपण म्हणतो ना प्रत्येक मुलीचं शरीर हे तिच्या आईसारखं असतं. मग या सगळ्याच्या परिणामांचा विचार करून एक लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवली गेली आणि त्यामुळं त्यांना छान रिझल्ट आला.
हे जे तुम्ही महिन्यांवरनं सांगितलं ना ते खूप इंटरेस्टिंग आणि वेगळं वाटतं, त्याविषयी अजून काहीतरी सांगा.
आता आपण पावसाळ्यात गर्भधारणा झालेले लोकच बघूया. म्हणजे ज्या लोकांचा जन्म फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यात आहे,
म्हणजे आता येणार आहेत तेच.
आता यामध्ये यांच्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असते. मी म्हणलं तसं यांना ऍसिडिटीचा त्रास अधिक्यानं असतो, पण केमिस्ट्रीमध्ये जसं म्हटलंय की ऍसिड प्लस अल्कली हे न्यूट्रल होतात, तसं अल्कली असणारे पदार्थ म्हणजे खारट, मिसळ, वडापाव हे पदार्थ या लोकांना खूप आवडतात. हिरव्या मिरच्या, लोणची हे या लोकांना जास्त आवडतं. त्यांचा स्वभाव जर बघितला तर तो पावसाळ्यासारखाच ओलावा असणारा, म्हणजे खूप आत्मीयतेनं सगळ्यांशी बोलायचं, सगळ्या जगाची काळजी करायची, एखादा विचार मनात आला की तो पटकन सोडायचा नाही. शिवाय यांच्या विचारांना ब्रँचिंग खूप असतं, म्हणजे एक विचार सुरू होतो त्याला एक फांदी फुटते, त्याला एक फांदी फुटते आणि अर्ध्या तासाने आपण मूळ काय विचार करत होतो हेच यांच्या लक्षात येत नाही. अशी गोंधळून जाणारी मनस्थिती अनेक वेळा या लोकांची होऊ शकते.
अशा तऱ्हेने जे तुम्ही वर्णन आता केलं महिन्यानुसार व्यक्तीच्या स्वभावाचं किंवा त्याला होणाऱ्या त्रासाचं त्यातून निराकरण केलं, तर ह्याला काय तुम्ही बेस वापरता?
आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जायला सांगितलं. मग प्रत्येक प्रकृतीची म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही कशी होते, त्याच्यावर निसर्गाचा परिणाम कसा होतो, याचे शास्त्रशुद्ध सगळे श्लोक आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमध्ये आहेत.
हे सगळं आयुर्वेदातून आलेलं
हो. बऱ्याच वेळेला जन्म महिना, जन्मतारीख, वाढदिवस, त्याच्यावरनं प्रकृती असं म्हणल्यावर लोकांना वाटतं की हे काय ज्योतिष बितिष आहे का काय,
म्हणजे मलाही खरं तसं वाटलं होतं.
अजिबात नाही, ह्या शास्त्रशुद्ध संकल्पना आहेत. आपल्या संस्कृत श्लोकांच्या मध्ये याचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे की गर्भधारणेच्या वेळेला जो ऋतू असेल, आई वडिलांची जी प्रकृती असेल, त्याप्रमाणे ते बाळ बनतं. साधारण 1.5 लाख लोकांची प्रकृती मी तपासली आणि लिहून काढली.
अच्छा, मग यावरती तुम्ही रिसर्चही केलेला आहे? त्यात
रिसर्च म्हणू किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करू असं म्हणता येईल आपल्याला की एप्रिल महिन्यातले बाबा 1000 लोक आहेत. मग या लोकांच्या मध्ये काय स्वभावांमध्ये साधर्म्य आढळत आहे, यांचं पोट साफ होताना कसं होतं, यांना भूक कशी लागते, यांना कुठले पदार्थ आवडत आहेत, मग त्याचा आपल्या संस्कृत ग्रंथांमधल्या सूत्रांशी काय संबंध आहे, असं एकमेकांशी जुळवून
खोलवर अभ्यास आपण यामागे केलेला.
गेली 16-17 वर्ष त्या ह्याच्यावर अभ्यास करून मग हे आपण आता सांगू शकतो.
आपल्या 16-17 वर्षाच्या तपस्येचा एक परिपाकच हा आहे असं म्हणायला हरकत नाही.
अगदी,
फारच छान माहिती दिली डॉक्टर आपण. सह्याद्रीच्या कुशीत आणि जगप्रसिद्ध कास पठारावर बसलेलं निसर्गरम्य प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सांधेदुखी, स्पॉन्डिलायसिस, ओबेसिटी, डायबिटीज, वंध्यत्व यावर शास्त्रशुद्ध उपचार, वैयक्तिक जन्मतारखेनुसार व्याधींचे समूळ उच्चाटन. प्रकृती रिसॉर्टमधील आयुर्वेदिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि वर्षभर ताजे टवटवीत आणि निरोगी रहा, कारण प्रकृती जवळच गवसतात प्रकृतीविषयक साऱ्या प्रश्नांची उत्तरं. संपर्क 9850994473. श्रोते हो, आपल्याही मनामध्ये असे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा आणि सोबत आपली जन्मतारीख लिहायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. तसंच संपर्कासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. तर मग परत भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.